नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशात पेट्रोल डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. हॉटेल व्यावसायिकांनी गॅस किंवा इंधन शुल्क आकारू नये, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे आदेश. शेतपाळंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची तरतूद. श्रीराम नवमीचा उत्सव देशभरात साजरा. आणि धाराशिव जिल्ह्यात पळसप इथं येत्या 29 तारखेला 11वं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन. आता सविस्तर बातम्या. भारताकडे 74 दिवसांची साठवण क्षमता असून कच्चं तेल आणि पेट्रोलियम पदार्थांचा साठा सुमारे 60 दिवसांचा असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. देशातलं पेट्रोलियम आणि एलपीजी वितरण सुरळीत तसंच पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सांगितलं. सर्व इंधन विक्री केंद्रांवर पुरेसा साठा असून पेट्रोल डिझेल किंवा एलपीजीचा देशभरात कुठेही तुटवडा नाही असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. इराणने भारत, चीन आणि रशियासह इतर मित्र राष्ट्रांना व्यावसायिक जहाज वाहतुकीसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करण्याची परवानगी दिल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास आराघची यांनी सांगितलं. इराणच्या विरोधकांशी संबंधित जहाजांना मात्र या जलमार्गातून जाण्याची परवानगी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान भारताच्या तेल तसंच वायुवाहक जहाजांची होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरळीत वाहतूक सुरु असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. ते म्हणाले,
इफ आवर शिप्स आर पासिंग थ्रू स्ट्रेट ऑफ होर्मुझ,
हमारे कुछ जहाज होर्मुझ पार कर चुके हैं और कुछ करने वाले हैं. ये भारत की स्थिति को दर्शाता है. भारत कुछ चुनिंदा देशों में शामिल है जो सभी पक्षों से बात कर सकता है. भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप, इसराइल के प्रधानमंत्री, ईरान के राष्ट्रपति और खाड़ी देशों के प्रमुखों से बात की है. भारत चुनौतियों के बावजूद बहुत ही बेहतर स्थिति में है.
आखाती देशांमधल्या युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत राज्य सरकारनं पर्यायी इंधन म्हणून केरोसिन वितरणाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी 37,44,000 लिटर केरोसिनच्या वाटपाला मंजुरी दिली आहे. प्रत्येक शिधापत्रिकेमागे 3 लिटर केरोसिनचं वाटप केलं जाणार आहे. नागरिकांनी विनाकारण इंधनाचा साठा करू नये आणि पेट्रोल पंपांवर रांगा लावू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. इंधनाची बेकायदा साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.
मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती करतो, केंद्र सरकारने वारंवार आपल्याकडे पुरेसं पेट्रोल डिझेल आहे हे सांगितलेलं असतानाही अनेक शहरांमध्ये विनाकारण लोक रांगा लावून अधिकचं पेट्रोल भरून घेत आहेत. अशा प्रवृत्तीमुळे टंचाई निर्माण होते, कारण डिमांड आणि सप्लाय याच्यावर ज्यावेळी स्ट्रेस येतो त्यावेळी अनेक अडचणी तयार होतात. आपल्याला जेवढा दर महिन्याला पेट्रोल डिझेलचा स्टॉक लागतो तो देशाकडे आहे, त्यामुळे कोणीही रांगा लावू नये. आणि अशा पद्धतीनं जर पेट्रोल पंपावरही कोणी काळाबाजार करणार असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनानं पेट्रोल डिझेलच्या अमर्याद विक्रीवर नियंत्रण आणलं आहे. आता जिल्ह्यात दुचाकीसाठी 200 रुपये तर चारचाकीसाठी 2,000 रुपयांपेक्षा जास्त इंधन देऊ नये असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी इंधन वितरकांना दिले आहेत. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. हिंगोली जिल्हा प्रशासनानेही असेच आदेश जारी केले आहेत. दुचाकी वाहनांसाठी एकावेळी जास्तीत जास्त 200 रुपये तर चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 2,000 रुपयांचं इंधन देण्याची सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप चालकांना केली आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश पेट्रोल पंपांवर काल नो स्टॉकचा बोर्ड दिसून आला. सकाळी शहरात मोजकेच पेट्रोल पंप सुरू होते, त्या ठिकाणी ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ राहुल कर्डेले यांनी जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याचं स्पष्ट केलं आहे. पेट्रोल डिझेलचा अनधिकृत साठा केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. परभणी जिल्ह्यातही इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी केलं आहे. हॉटेल तसंच खानपान गृहांसारख्या आस्थापनांनी एलपीजी गॅस किंवा इंधन शुल्क या नावाखाली कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारू नये असे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं दिले आहेत. जर संबंधित व्यावसायिकांनी अशा शुल्काची आकारणी केली तर ग्राहकांना 1915 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या मोबाईल ऍपवर त्याची तक्रार करता येईल. संबंधित जिल्हाधिकारी किंवा थेट प्राधिकरणाकडेही याची तक्रार नोंदवता येणार आहे. शेतपाण्यात रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचं नुकसान करणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. अशा व्यक्तींचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी तब्बल 5 वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्ती शासनाच्या विविध योजना आणि मदतीसाठी अपात्र ठरणार आहे. महसूल विभागानं काल याबाबतचा आदेश जारी केला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. प्रस्तुती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन.
आता शिकायला तुमच्या संघर्षाला शिष्यवृत्तीची मदत शासनाची, मदत तुम्हाही शासनाची, हो यशाची वाट चाल विद्यार्थ्यांची, नवी उमेद मिळे ही शिक्षणाची, योजना विद्यार्थ्यांची, नवबौद्ध प्रवर्गाची, अनुसूचित जातीची, आठही उत्पन्नाची, 2.5 लाख वर्षाला व कमी मिळकत पालकांची, विद्यार्थी उत्तीर्ण परीक्षा मॅट्रिकची, 8ही संलग्न बँक खात्याची, शिष्यवृत्तीची मदत शासनाची, शिष्यवृत्तीची मदत शासनाची.
अधिक माहितीसाठी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. प्रस्तुती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन.
नव्या महाराष्ट्राची नवी गाथा चला करू साकार, पल्स चाला भनार आपल्या प्रगतीला हातभार.
पल्स एकत्रित शिक्षण, कौशल्य, आरोग्य व शिक्षणासाठी एक व्यासपीठ. चला भारतीय वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा परिवर्तनाचा भाग बना. यासाठी www.pulse2026.in या संकेतस्थळावर नोंदणी करा. दिनांक 27 आणि 28 मार्च 2026. स्थळ जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, BKC, मुंबई. आपला महाराष्ट्र, आपली प्रगती.
नव्या महाराष्ट्राची नवी गाथा चला करू साकार, पल्स चाला भनार आपल्या प्रगतीला हातभार.
पल्स एकत्रित शिक्षण, कौशल्य, आरोग्य व शिक्षणासाठी एक व्यासपीठ. चला भारतीय वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवा परिवर्तनाचा भाग बना. यासाठी www.pulse2026.in या संकेतस्थळावर नोंदणी करा. दिनांक 27 आणि 28 मार्च 2026. स्थळ जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, BKC, मुंबई. आपला महाराष्ट्र, आपली प्रगती.
बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पारलिंगी हक्क संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026 मागे घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनं केंद्र सरकारला केली आहे. हे विधेयक नुकतंच संसदेत मंजूर झालं. विधेयकातल्या या दुरुस्तीमुळे स्वओळख हक्क आणि गोपनीयतेवर मर्यादा येत असल्याचं निरीक्षण समितीनं नोंदवलं. नवीन कायद्यात अपहरण आणि शोषण यासारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा प्रस्तावित आहे, परंतु हे गुन्हे आधीच इतर कायद्यांतर्गत समाविष्ट असल्याचं समितीनं नमूद केलं आहे. श्रीरामनवमी काल देशभरात उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. दुपारी 12 वाजेच्या सुमारास राम मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं रामजन्म सोहळ्याचे विधी पार पडले. भाविकांनी, विशेषतः महिला वर्गानं, यावेळी मोठी गर्दी केली होती. बुलढाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीनं श्रीरामनवमी उत्सवात आध्यात्मिक रामायण स्वाहाकार आयोजित केला जातो. शेकडो दिंड्या घेऊन हजारो भाविक या उत्सवासाठी शेगाव नगरीत दाखल झाले आहेत. शिर्डी इथं अखंड पारायण समाप्तीनंतर श्री साईबाबांचं छायाचित्र, पोथी तसंच विणेची मिरवणूक काढण्यात आली. मराठवाड्यातही रामनवमीचा उत्साह दिसून आला. याबाबत अधिक माहिती देणारा हा वृत्तांत.
राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.
छत्रपती संभाजीनगर इथल्या विविध राम मंदिरांमध्ये माध्यान्ह काळी राम जन्मोत्सव साजरा झाला. भाविकांनी या सोहळ्यासाठी मोठी गर्दी केली होती. बहुतांश मंदिरांमध्ये महाप्रसादासह रक्तदान शिबिर आणि सर्व रोग निदान शिबिरं घेण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी सांगीतिक कार्यक्रमही पार पडले. बीड वळण रस्त्यावर असलेल्या श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या परिसरात राम मंदिराचा पायाभरणी सोहळा पार पडला. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर हे मंदिर उभारलं जाणार आहे. जालना शहरातल्या जुन्या जालन्यातल्या आनंदवाडी इथल्या श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. जालना शहरातून सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात जांब या समर्थ रामदास स्वामींच्या जन्मगावी त्यांच्या घरच्या रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. बीड शहरातून रामभक्तांनी सकाळी दुचाकी फेरी काढली. दुपारच्या वेळी विविध मंदिरांमध्ये रामजन्म साजरा झाल्यावर महाप्रसादासह अनेक कार्यक्रम पार पडले. सायंकाळच्या सुमारास शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते श्रीरामाच्या आरतीनं या शोभायात्रेला प्रारंभ झाला. परभणी शहरातल्या प्राचीन राम मंदिरात प्रभू श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात गुलाल आणि फुलांची उधळण करत साजरा करण्यात आला. पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं श्री हनुमान जयंतीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. हिंगोली इथल्या खाकेबाबा मठातून सायंकाळी रथयात्रा काढण्यात आली. महंत कौशल्यदास महाराज यांच्या हस्ते श्रीरामाची पूजा आरती केल्यानंतर भाविकांनी हा रथ ओढून मंदिराला 5 प्रदक्षिणा घातल्या. लातूर शहरात सकाळपासूनच श्रीराम मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी झाली होती. श्री राम मंदिर, केशवराज मंदिर आणि साई मंदिरासह इतर मंदिरांमध्ये रामजन्मोत्सवासह अभिषेक, पूजन, आरती आणि भजन कीर्तन आदी कार्यक्रम पार पडले. दुपारी 12 सुमारास महिलांनी पाळणा गीत गात रामजन्म सोहळ्यात रंग भरले. नांदेड इथं गाडीपुरा भागातल्या रेणुका माता मंदिरातून श्रीरामाच्या भव्य प्रतिमेसह शोभायात्रा काढण्यात आली. आमदार बालाजी कल्याणकर आणि आनंदराव भोंडारकर यांच्या हस्ते श्रीरामाची आरती करून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत महिला पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले. अशोकनगरातल्या श्रीराम मंदिरात या शोभायात्रेचा समारोप झाला. धाराशिव इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भगवा ध्वजयात्रा काढण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आमदार राणा जगजितसिंह पाटील तसंच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या उपस्थितीत या शोभायात्रेला प्रारंभ झाला. भगवे फेटे घालून, हाती भगवे ध्वज घेऊन पुरुष तसंच महिला भाविक या भगवा ध्वज यात्रेत सहभागी झाले. राज्यात अकोला, गोंदिया, जळगाव, धुळे यासह सर्वच ठिकाणी रामनवमीचा उत्सव उत्साहात साजरा झाला.
धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं येत्या 29 11 मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ आणि शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, परिसंवाद, कविसंमेलन आदी कार्यक्रमांसह स्त्रीरोग निदान शिबिर असे उपक्रम घेण्यात येणार आहेत. जनगणनेच्या कामात सर्वांनी सजग राहून अचूक नियोजन करावं आणि कोणतीही दिरंगाई करू नये असे स्पष्ट निर्देश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या 3 प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन प्रसंगी त्या काल बोलत होत्या. धाराशिव जिल्ह्यातही जनगणना पूर्वतयारीला गती देण्यात आली असून घर यादी आणि गृहगणना टप्प्यातून डिजिटल जनगणनेपर्यंत सर्व प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सर्व 4 जनगणना अधिकारी यांच्या कार्यालयात जनगणना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. लातूर शहराजवळील मौजे साई गावात अवैध दारू विक्रीच्या वाढत्या प्रकारांमुळे ग्रामस्थांनी गेल्या 3 गावातच आमरण उपोषण सुरू केलं आहे. याबाबत संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी हे आंदोलन सुरू केलं. हवामान. मराठवाड्यात रविवारपर्यंत परभणी, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या 30 तसंच 31 राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. हॉटेल व्यावसायिकांनी गॅस किंवा इंधन शुल्क आकारू नये, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाचे आदेश. आणि श्रीरामनवमीचा उत्सव देशभरात साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 नमस्कार.